आपणच आपले जेलर. मूळ लेखक आशिष महाबळ, अभिवाचन विद्युल्लता कानेटकर महाबळ. हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या मासिक वृत्ताच्या मार्च 2025 अंकात समाविष्ट आहे. साधारणपणे दर 4 पैकी 5 लोक गणिताला घाबरतात आणि ते तसं कबूलही करतात. त्यातील बहुतांश लोक हेही सांगतात की त्यांना गणिताचे चांगले शिक्षक मिळाले नाहीत म्हणून असं झालं. खरं तर त्यांचं गणित वाईट नसतं. पुढे जाऊन त्यांच्यातले अनेक वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये शिरतात जिथे पैशाचं गणित करावं लागतं आणि त्यांना ते बऱ्यापैकी जमतही. माणसांचीही गणितं करावी लागतात आणि तीही बहुतांशांना जमतात. मागच्या बाकावर बसून नंतर पुढारी झालेल्या लोकांचे तर विचारायलाच नको. पण गणित येत नाही असं म्हणणाऱ्या या लोकांकडे त्यांचे लक्ष असताना तुम्ही थोड्या अंतरावरून जर एखादा चेंडू फेकला तर नकळत आणि सहजच योग्य दिशेला हात जाऊन ते तो चेंडू पकडतात. यात खरं तर अनेक ठिकाणी गणित येतं आणि तेही साधं सुद्धा नाही. चेंडू किती वेगानं फेकला गेला, कोणत्या दिशेनं जातो आहे, आपला हात कोणत्या बाजूला नेल्यानं तो पकडता येईल, चेंडूचं वजन किती आहे आणि त्यामुळे आपल्या हाताची हालचाल कशी करायची ज्यामुळे तो पकडताना हाताला वेदना होणार नाहीत, वगैरे वगैरे. ही सर्व गणित तत्काळ आणि जवळजवळ आपोआप होतात. असं असताना त्यांना गणित येत नाही असं कसं म्हणायचं? सुरुवातीपासून दैनंदिन गोष्टींसाठी झालेल्या मेंदूच्या प्रशिक्षणामुळे हे गणित बऱ्यापैकी पक्क झालं असतं. इथे नमूद करायला हवं की हे गणित गणन या प्रकारात मोडतं. कुत्र्यासारख्या प्राण्यांना पण चेंडू पकडण्यासारख्या गोष्टींमध्ये प्रशिक्षित करता येतं. वर उल्लेख केलेल्या लोकांना थोडी ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे दैनंदिन जीवनापासून हटके वाटणारी गणितं दिली तर मात्र त्यांची बोबडी वळते. उदाहरणार्थ 100 ग्रॅमचा एक चेंडू ताशी 20 किलोमीटर या वेगानं क्ष अक्षाला समांतर जात असेल आणि त्याच वेळी 10 मीटरवर असलेला एक रोबोट ज्याच्या हाताचे वजन 600 ग्रॅम आहे त्याने तो हात किती वेगाने आणि कोणत्या दिशेने हलवावा जेणेकरून तो चेंडू पकडता येईल. खर तर हे आधीचंच गणित आहे, फक्त शब्द बदललेत. पण प्रयत्नांना त्यांना ही गणिते करता येतील, कुत्र्यांना मात्र नाही. आणखीन एक गणित पहा. एका रांजणात 37 पांढरे आणि 52 काळे चेंडू आहेत. तुम्ही डोळे बंद करून रांजणात हात घालून 2 चेंडू बाहेर काढता, त्यापैकी 1 काळा आणि 1 पांढरा असण्याची शक्यता किती? कागद पेन्सिल वापरून हे थोड्या प्रयत्नांना करता येऊ शकतं. याच्यात 4 शक्यता आहेत. 1, दोन्ही काळे चेंडू. 2, दोन्ही पांढरे चेंडू. 3, पहिला काळा आणि दुसरा पांढरा. किंवा 4, पहिला पांढरा आणि दुसरा काळा. पहिला काळा असायची शक्यता 52/52-37. पहिला जर काळा असेल तर आता रांजणात 51 काळे उरले असताना दुसरा पांढरा असायची शक्यता 37/37-51. याच प्रकारे आधी पांढरा मग काळा याची शक्यता किती हे काढता येते. त्यांची बेरीज केली की आपल्याला हवे असलेले उत्तर मिळते. म्हणजे 52/89 × 37/88 × 37/89 × 52/88. आता बहुतांशांना प्रश्न पडतो की प्रत्यक्ष आयुष्यात अशा गणितांची गरज पडते तरी केव्हा? कशाला करायच्या या नसत्या उठा ठेवी? हा प्रश्न काही गणितज्ञांना वेगळ्या प्रकारे पडतो. संभाव्यता सिद्धांतात 2 प्रवाद आहेत. फ्रिक्वेंटिस्ट किंवा वारंवारिता वापरणारे आणि बेयेसियन म्हणजे बेयेस या गणित तज्ञाच्या प्रमेयांवर आधारित पद्धतीचा अंगीकार करणारे. जर तुम्हाला आधीच माहिती असेल की रांजणात 37 पांढरे आणि 52 काळे चेंडू आहेत तर त्या संबंधीचे कितीही किचकट गणित तुम्ही करू शकता. पण दैनंदिन आयुष्यात स्थिती साधारणतः तशी नसते. समोर एक रांजण आहे, त्यातून तुम्ही 2 चेंडू काढले, त्यातला एक काळा आणि एक पांढरा होता. यावरून सांगा की रांजणात चेंडू किती आहेत, कोणत्या रंगाचे आहेत, त्यात लाल आहेत का, निळे आहेत का वगैरे. मिळालेल्या थोड्या माहितीवरून आधीचे कयास बदलावे लागतात. अशी परिस्थिती प्रत्यक्ष आयुष्यात नेहमीच येते. शेन वॉर्न तीन गुगली आणि तीन उजव्या यष्टी बाहेर चेंडू टाकतो असे माहिती असताना पहिलाच जर फुल टॉस आला तर फलंदाजाला गणितच बदलावे लागते. पुढच्या फलंदाजाला कळणार की वॉर्न चुकून का होईना फुल टॉसही देऊ शकतो. उपलब्ध पुरावे जसे जसे वाढत जातात तसे तसे अधिक प्रगल्भ टोकताळे बांधणे शक्य होते. यावरचा एक विनोद प्रसिद्ध आहे. एकदा स्कॉटलंडमध्ये एका आगगाडीनं एक इंजिनियर, एक भौतिक शास्त्रज्ञ आणि एक गणितज्ञ जात होते. त्यांना बाहेर एक काळी मेंढी दिसली. ती पाहून त्यांच्यातला इंजिनियर पटकन म्हणाला, अरे स्कॉटलंडच्या मेंढ्या काळ्या असतात. त्यावर भौतिक शास्त्रज्ञ म्हणाला, तुला असं म्हणायचंय का की स्कॉटलंड मधल्या काही मेंढ्या काळ्या असतात? त्यावर गणितज्ञ म्हणाला, नाही नाही, आपण एवढेच म्हणू शकतो की स्कॉटलंड मध्ये निदान एक मेंढी आहे आणि निदान तिची जी बाजू आपल्याला दिसती आहे ती काळी आहे. अशा काटेकोरपणाची गणितात आवश्यकता असते. अशा प्रकारे आपण सगळे सतत वेगवेगळी प्रारूपे म्हणजे मॉडेल्स कळत नकळत बनवत असतो. त्यात कळत नकळत चुकाही करत असतो. आपण माहिती किंवा पुरावे कसे गोळा करतो, कोणत्या माहितीला किती प्राधान्य देतो आणि काही सहसंबंधांना म्हणजे को रिलेशन चुकून कार्यकारण भाव म्हणजे कॉझेशन समजून बसतो का, यावरून आपलं गणित किती बरोबर आहे हे ठरतं. सहसंबंधांनाच कार्यकारण भाव समजून झालेल्या चुकांमुळे कधी कधी लोक फसलेल्या धंद्यामध्येच अजून पैसे टाकत राहतात किंवा बदलाची कल्पना करू शकत नसल्यामुळे नोकरी बदलत नाही. त्रास देणाऱ्या मित्र किंवा नातेवाईकांपासून दूर जात नाही वगैरे. आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टींमुळे किती दूरगामी परिणाम होतात हे न समजल्यामुळे असं होतं. पण किचकट गणितांना ही साखळी बंध कमी किचकट गणन प्रक्रियेत मांडता येतं. कारण कितीही किचकट काम जरी असलं तरी त्याची एक निश्चित साचेबद्ध प्रक्रिया असते. गहन प्रश्नांचे छोटे छोटे भाग करून हे शक्य आहे. मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अशा कितीतरी पद्धती आता संगणकांना शिकवता येतात. यात सहसंबंध शोधणेही आले. सुपूर्त केलेली विदा म्हणजे डेटा अनेक प्रकारे पिंजल्या जाऊन ही संगणकीय प्रारूपे बनतात. त्यातला कार्यकारण भाव जरी नाही तरी सहसंबंध शोधले जातात आणि त्यासोबत दिलेल्या सूचीच्या आधारे ही प्रारूपे बरंच काही आत्मसात करतात. निबंध लिहिणे, चित्र काढणे, चित्रफिती बनवणे अशा अनेक गोष्टी या किचकट गणितांद्वारे स्वयंचलित करणे शक्य होत आहे. अर्थात हेही दिसतच आहे की दिलेली विदा योग्य नसेल तर ती प्रारूपही चुका करतात. खर तर आपला मेंदूही सुरुवातीला असेच शिकतो. नवीन गोष्टी पाहणे, त्यातील सहसंबंध शोधणे आणि त्या अनुरूप कार्य करणे यातूनच आपण नव्या गोष्टी शिकत असतो. अगदी लहान मुलं ही गोष्टी पटापट शिकतात. आई वडिलांना, मोठ्या भाऊ बहिणींना, मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्यांना, शिक्षकांना पाहत त्यांच्यासारखंच करायचं प्रयत्न करत शिकत असतात. हे आपले सगळे शिक्षकच. नैतिकाची आणि अनैतिकाची जाण पण त्यांच्याकडूनच येते. ज्याप्रमाणे चुकीच्या विदेतून डेटामधून संगणक चुकीच्या गोष्टी शिकू शकतात त्याचप्रमाणे आपल्या शिक्षकांकडून, आई वडिलांकडून जर त्यांना योग्य वाटत असलेल्या पण चुकीच्या गोष्टी आपल्याला शिकवल्या गेल्या तर आपणही तसेच बनणार. आपले आई वडील आपल्या भलाचाच विचार करतात पण ते समाजाचं भलं चाहतात का? देशाचं आणि जगातल्या सर्वांचं भलं त्यांच्या चित्ती असतं का हे आपण न कळत्या वयात जाणू शकत नाही, सांगू शकत नाही. आणि नंतर कदाचित आपणही तसेच झाल्यामुळे आपणही ते ओळखू शकत नाही किंवा आपल्याला त्याचे काही वाटत नाही. खर तर मोठं झाल्यावर म्हणजे वयानं मोठं झाल्यावर जगातल्या न्याय अन्यायाकडे पाहून स्वतःमध्ये थोडेफार बदल सर्वांनीच करायला हवेत. पण बहुतेकांचा असं म्हणतो छोटा असतो, दोन वेळचं अन्न, डोक्यावर छप्पर, थोडासा आराम, हे सर्व जर दुरापास्त असेल तर समाजाचा विचार किंवा जगाचा विचार कोण कसं करणार किंवा करावा तरी का? आपण भले आणि आपलं जग भले अशी बहुतांशांची स्थिती असते. मात्र शेजारच्यांबरोबर किंवा जवळपासच्या इतर लोकांबरोबर संघर्ष निर्माण झाला की कैद्याची द्विधावस्था अर्थात प्रिझनर्स डायलेमा उद्भवतो. गेम थेरी म्हणजे समाजशास्त्रात वापरण्या येण्याजोग्या गणितीय प्रारूपांचा अभ्यास करणारी शाखा. यामधील एक सिद्धांत आहे ज्यात दोन व्यक्तींना एकमेकांपासून स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा लागतो. उदाहरणार्थ एकाच गुन्ह्यासाठी पकडल्या गेलेल्या दोन गुन्हेगारांना अटक करून वेगळे ठेवून प्रश्न विचारण्यात येतात. जर दोघेही मौन राहिले तर त्या दोघांना सौम्य शिक्षा मिळते. परंतु जर कुणा एकाने दुसऱ्याविरुद्ध पुरावा दिला तर तो सुटण्याची शक्यता असते आणि दुसऱ्याला कठोर शिक्षा मिळते. जर दोघांनीही पुरावे दिले तर दोघांनाही मध्यम शिक्षा मिळते. अशा परिस्थितीत सर्वांनी आपापल्या हितासाठी घेतलेले निर्णय सर्वांसाठीच कमी फायदेशीर ठरतात आणि सहकार्य केल्यास अधिक चांगला परिणाम होऊ शकतो. अर्थात हे एखादी परिस्थिती वारंवार उद्भवणार असल्यास एखाद्या वेळेसच उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये हवा तितका फायदा मिळवल्याने अहित होईलच असं नाही. अशा वेळी कसं वागायचं हा मोठा प्रश्नच असतो आणि त्यालाच इथे द्विधावस्था म्हटले आहे. श्रम विभाजनामुळे समाजाची रचना अशी झाली आहे की आपले बहुतांश निर्णय नगरपालिका, राज्य सरकार, मध्यवर्ती सरकार वगैरे घेतात. समाजात आपण स्वतंत्र असलो तरी सर्वांशी सहकार्य करण्याऐवजी आपण आपल्या भोवती, आपल्या गटांभोवती अदृश्य भिंती बांधून घेतो आणि या आपणच तयार केलेल्या तुरुंगातील कैदी असल्याप्रमाणे इतरांविरुद्ध कागाळ्या कारवाया करतो. राज्यकर्ते पण अदूरदर्शी असल्यामुळे याचा फायदा घेतात आणि सगळ्यांना मध्यम शिक्षा देत स्वतःचीच पोळी भाजायचा प्रयत्न करतात. अमेरिकेतल्या राजकारणातील अदूरदर्शीपणाची इतक्यातली काही उदाहरणे आपण घेऊ शकतो. डेमोक्रॅट्सच्या दृष्टिकोनातून पॅलेस्टिनियन्ससाठी आपल्याला वाटते तितके समर्थन डेमोक्रॅट्सकडून मिळत नाही, म्हणून मतदानाच्या वेळी घरी बसून त्याही पेक्षा कमी मदत करणाऱ्या रिपब्लिकन्सना निवडून देणं, किंवा आधी श्रीमंत असलेल्यांनी कर थोडा कमी होईल म्हणून रिपब्लिकन्सना मत देऊन सगळ्यांच्या हक्काची पायमल्ली होऊ देणं, US एड वगैरे सारख्या संस्थांना दिलेले थोडे पैसे वाचवून अनेकांना हानी पोचवायची पण त्यापेक्षा मोठ्या खर्चांकडे कानाडोळा करायचा. रिपब्लिकन्सच्या दृष्टीनं पण काही वेगळे मुद्दे असणार. उदाहरणार्थ बायडनने म्हातारा असूनही अध्यक्षपदाला चिटकून राहण्याचा केलेला प्रयत्न, अमेरिकेत सध्या केल्या जात असलेल्या उलथापालथीमुळे खरंच काही चांगले होईल असे काहींना वाटते पण त्यामुळे अनेक दशकांचे कार्य नष्ट होणार आहेत आणि गोष्टी पूर्वस्थितीला यायला बराच काळ लागेल. तोडफोड सोपी असते, पुनर्बांधणी नाही. राजकारणातील उदाहरणे ठळक असतात पण तशीच जरा जास्त गुंतागुंतीची आपल्या आसपासही असतात. या दुष्ट चक्रातनं बाहेर पडायचं असेल तर आपण काय करू शकतो? प्रथम हे कबूल करायला हवं की कदाचित आपण अशा भिंती आपल्या भोवती बांधत असतो. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूचे प्रशिक्षण, त्यात भरलेली विदा म्हणजे डेटा योग्यतेसाठी तपासायची आवश्यकता मान्य करायला हवी. तसंही आपण सध्या करत असलेल्या अनेक गोष्टी स्वयंचलित होत आहेत. या परिस्थितीत जुन्या गोष्टी त्या आपलं सोनं करतील असा विचार करून शिकत राहण्याऐवजी दूरदर्शी विचार आणि दूरदर्शी शिक्षण कसं असायला हवं याचं शिक्षण आपण घ्यायला हवं आणि शाळांमधून द्यायला हवं. दूरदर्शी लाभांच्या मागे न लागता सर्वांच्या दृष्टीने चांगले लांब पल्ल्याचे लाभ कोणते हेवे द्यावे बाजूला ठेवून पाहायला हवं. ज्या लोकांना दोन वेळेचं जेवण मिळवण्यात सर्वपणाला लावावे लागते, त्यांचा भार कसा कमी होईल हेही आपण पाहायला हवे. त्यांनी स्वतःचा विचार करू नये असे मी म्हणणार नाही, पण ते विचार करू शकण्याच्या स्थितीत येतील यासाठी इतरांनी मदत करायला हवी. हातोहात किंवा लगोलग मिळणाऱ्या फायद्याऐवजी लांब पल्ल्याचा विचार करायला हवा. ते गुंते नीट विचार करून सल्ला मसलत करून सोडवणे सगळ्यांनी शिकायला हवे. तर्कसंगत काय आहे आणि काय नाही हे समजण्याकरता साधी आकडेमोड करता यायला हवी. केवळ लोकांनी सांगितलेल्या आकड्यांवर विश्वास न ठेवता सगळे विचार करू लागल्यास अनेक चुकीच्या समजुतींना मोठ माती मिळेल. आयुष्याचे हे गणित कठीण नाही, आपण ते शिकायलाच हवे. काही प्रश्नांसाठी जास्त वेळ द्यावा लागणे साहजिक असते. प्रत्येक गोष्टीचे उत्तर तडकाफडकी मिळण्याच्या अपेक्षांचा शेवट वाईटातच व्हायची शक्यता जास्त. आपल्याच घरापासून, मित्रपरिवारांपासून, सामंजस्याने आणि दूरदृष्टीने आयुष्याची गणिते सोडवण्याची सुरुवात करूया, नाहीतर आपण सगळेच जन्मठेपेचे कैदी.